93.5 रेड एफएम वर 8:18 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये फायनल्सला कोण जाणार? एक टीम तर इंग्लंड फिक्स हो चुका आहे, दुसरी टीम कोण असेल? वेस्ट इंडिज की इंडिया, या गोष्टीचा फैसला आज होणार आहे. एकूणच ज्याला कर्दन काळ म्हटलं जातं असा ख्रिस गेल हा प्रचंड पेटलेला आहे. स्टेटमेंट करून मोकळा झालेला आहे तो की बाबा रे आम्हीच जिंकणार आहोत. आणि दुसरीकडे टीम इंडियाची तयारी सुद्धा जोरात चाललेली आहे, विजयासाठी प्रस्थान आपण सुद्धा करतो. बघूयात काय होतं आता आजच्या मॅचमध्ये. एकूणच टीम इंडियाला ऑल द बेस्ट. एक ट्रॅक येतोय थोडस वेळात कडक. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहो.